आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. युक्रेन रशिया संघर्ष सोपोवपाच्या जागतिक राजनयिक यत्नांत भारताचो मुखेल प्रभाव आसूंक शकता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे बरोबरच्या द्विपक्षीय उलोवणी उपरांत युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हळां. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आज रायपुरांत नक्सल विरोधी कारवायांचेर अनेक बसकांची येजमानकी चलयतले. शिक्षण मंत्रालयान सगळ्या राज्यांक आनी केंद्रशासित प्रदेशांक शाळा सुरक्षीतताय आनी सुरक्षा मार्गदर्शक तत्वां 2021 चालीक लावपाचे निर्देश दिल्यात. भारतीय अन्न सुरक्षा आनी मानक प्राधिकरणान राज्यांक किटकनाशकांचो वापर उणो करपाचेर लक्ष केंद्रीत करपा खातीर आंतर मंत्रालयीन समिती स्थापन करपाची सुचोवणी दिल्या. फुटबॉलान काठमांडून जावपी सॅफ अंडर 20 चॅम्पियनशिपांत भारतान सेमीफायनलींत पावल घाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची युक्रेनची इतिहासिक भोंवडी यशस्वीरित्या सोपली. सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टान प्रधानमंत्र्यांनी म्हळें, भारत युक्रेनाचे इश्टागतीचे संबंध आनिकूय घटमूट करपा हेतान तांणी ह्या व्हड देशाक भेट दिली. युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर जेलेन्स्की हांचे बरोबर फलदायी चर्चा जाली अशें मोदी हांणी म्हळें. प्रधानमंत्र्यांनी पाहुन शहराबद्दल युक्रेनचे सरकार आनी लोकांचे आभार मानले. काल तांच्या द्विपक्षीय उलोवणी वेळार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की हांकां भारत भेटीचें निमंत्रण दिले. बसके उपरांत भारतीय प्रसार माध्यमाकडे उलयतना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर जेलेन्स्की हांणी सांगले ते भारत भेटी खातीर उत्सूक आसात. तांचो देश आनी रशिया हांचे मदले झूज सोपोवपाच्या जागतिक राजनैतिक यत्नांत भारताचो म्हत्वाचो प्रभाव आसूंक शकता अशें तांणी म्हळें. द्विपक्षीय चर्चे दरम्यान मोदी हांणी जेलेन्स्की हांकां सांगले युक्रेन आनी रशिया ह्या दोनूय देशांनी चालू आशिल्ले झूज सोपोवपाक मार्ग सोदपा खातीर वेळ वाया घालनासतना एकठांय बसपाक जाय आनी फेब्रुवारी 2022 संघर्श सुरू जाल्या सावन भारत शांततेच्या बाजून आसा. केंद्रीय घरमंत्री अमित शाह काल राती छत्तीसगडाच्या 3 दिसांच्या भोंवडेर रायपूर शारांत पावले. ते आज नक्सल विरोधी कारवायांचेर अनेक बसकांची येजमानकी चलयतले. शाह आज सकाळी रायपूर जिल्ह्यांतल्या चंपारण शारांतल्या महाप्रभू वल्लभाचार्याच्या आश्रमाक भेट दिवपाचे आसात. उपरांत छत्तीसगड आनी शेजारच्या राज्यांच्या मुखेल सचिव आनी पुलीस महासंचालकांच्या आंतरराज्य समन्वयाचे बसकेचे अध्यक्षपद ते करतले. उपरांत राज्यांतल्या 10 उग्रवाद प्रभावित वाठारांनी सुरक्षा आनी उदरगतीविशी बसकेचे अध्यक्षपद ते करतले. शिक्षण मंत्रालयान सगळ्या राज्यांक आनी केंद्रशासित प्रदेशांक शाळा सुरक्षीतताय आनी सुरक्षा मार्गदर्शक तत्वां 2021 चालीक लावपाचे निर्देश दिल्यात. मंत्रालयाच्या शाळा शिक्षण आनी साक्षरता खात्यान पॉक्सो मार्गदर्शक तत्वांप्रमाण मार्गदर्शक तत्वां तयार केल्यान सरकारी सरकारी अनुदानीत आनी खासगी शाळांनी शिकपी भुरग्यांचे सुरक्षे संबंधी शाळा वेवस्थापनाची जापसालदारकी थारावपाची तरतूद आसा. त्या भायर मार्गदर्शक तत्वांनी प्रतिबंधात्मक शिक्षण वेगवेगळ्या भागधारकांची जापसालदारकी अहवाल दिवपाची प्रक्रिया संबंधित कायदेशीर तरतुदी आधार आनी समुपदेशन आनी सुरक्षित वातावरण हांचे खातीर उपाय दिल्ले आसात. भारतीय अन्न सुरक्षा आनी मानक प्राधिकरण FSSAI राज्यांक किटकनाशकांचो वापर उणो करपाचेर लक्ष केंद्रीत करपा खातीर आंतर मंत्रालय समिती स्थापन करपाचे आनी शेतकार पातळीचेर किटकनाशकांचे निरीक्षण नियमन करपा खातीर धोरणां विकसीत करपाच्यो सुचोवण्यो दिल्या. केंद्रीय सल्लागार समितीचे 44 बसकेंत उलोवप करतना FSSAI CEO जी कमला वर्धना राव हांणी सांगले शेती पद्दती सुरक्षीत आनी शाश्वत उरपाची खात्री करपा खातीरचो हो उपक्रम आसा. अन्नधान्यांतल्या किटकनाशकांच्या अवशेषाकडे संबंधित आशिल्ल्या भलायकेच्या संभाव्य धोक्यांतल्यानूय गिरायकांक राखण मेळटली अशें तांणी म्हळें. दिल्लीचे मुखेलमंत्री अरविंद केजरीवाल हांचेर अबकारी धोरण प्रकरणान खटलो चलोवपा खातीर केंद्रीय तपास ब्युरो म्हळ्यार CBI काल गरजेची मंजुरी मेळ्या. तशेंच CBI मुखेलमंत्र्याक पुरवणी आरोपपत्र दाखल केला. ताचेर रावस अवेन्यू न्यायालय 26 ऑगस्टाक विचार करतले. अरविंद केजरीवाल हांकां 26 जूनाक CBI कथीत सोरो धोरण घोटाळ्या संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणान अटक केली. केंद्रीय कौशल्य विकास आनी उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी हांणी काल मुंबईत राष्ट्रीय कुशळताय प्रशिक्षण संस्थेच्या नूतनीकरण केल्ल्या प्रशासकीय इमारतीचे उक्तावण केले. यावेळार उलयतना चौधरी हांणी म्हळें नॅशनल स्कील ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फाटी स दशकां ह्या क्षेत्रांत काम करता. ह्या संस्थेन प्रशिक्षण घेतिल्ल्यांक सरकारी आनी खासगी अशे दोनूय क्षेत्रांत नोकऱ्यो मेळटात. कौशल्य विकासान राज्य सरकाराची म्हत्वपूर्ण भूमिका अधोरेखित करतना चौधरी हांणी हालींच केंद्रीय अर्थसंकल्पान जाहीर केल्ल्या इंटर्नशीप येवजणेचेर भर दिलो आनी प्रशिक्षीत तरणाट्यांक टॉप 500 कंपन्यांनी काम करपाची संद मेळटली असो विश्वास उक्तायलो. जयंत चौधरी हांच्या हजेरेन एनएसटीआयन वेगवेगळे समजिकाय कबलातींचेर स्वाक्षरी केल्यात. तशेंच संस्थेंतल्या वेगवेगळ्या विभागांक भेट दिवन थंयच्या कामाचो आढावो चौधरी हांणी घेतलो. केंद्रीय भलायकी मंत्री जेपी नड्डा हांणी काल भारतांत नोंदणी करपाक पात्र आशिल्ल्या सगळ्या एमबीबीएस दोतोरांची नोंदणी करपा खातीर नवी दिल्लीन राष्ट्रीय वैजकी नोंदणी पोर्टल सुरू केले. ह्या वेळार उलयतना नड्डा हांणी म्हळें हे पोर्टल देशांतल्या सगळ्या एलोपॅथीक म्हळ्यार एमबीबीएस नोंदणीकृत दोतोरां खातीर एक सर्वसमावेशक डेटाबेस आसतली. भारताक डिजिटल रितीन घटमूट करप हो प्रधानमंत्र्यांचो दृष्टीकोन आसा आनी भलायकी वेवस्थेचे डिजिटलीकरण करूनच हे शक्य आसा अशें तांणी म्हळें. तशेंच पॅरामेडिक्स आनी हेर भलायकी वेवसायिकां खातीर सरकार अशेंच एक रजिस्टर सुरू करतले अशें तांणी सांगलें. जम्मू काश्मीरांत जावपी विधानसभा वेंचणुके विशीं चर्चा करपा खातीर काल नवी दिल्लीन काँग्रेसीचे केंद्रीय वेंचणूक समितीची बसका जाली. हे बसकेन काँग्रेसीचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, काँग्रेसीचे फुडारी राहुल गांधी आनी पक्षाचे हेर वरिष्ठ अधिकारी हाजीर आशिल्ले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सकाळी 11 वरांचेर आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळीवरवी देश विदेशांतल्या लोकांकडे संवाद साधतले. हो ह्या म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो 113 भाग आसतलो. आकाशवाणी आनी दूरदर्शनाच्या पुराय नेटवर्काचेर, एआयआर न्यूज वेबसायटीचेर आनी न्यूज ऑन एअर मोबायल एपाचेर हो कार्यक्रम प्रसारित जातलो. भारतीय हवामान खात्यान फाल्यां गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश, त्रिपुरा आनी मिझोरामांत कांय सुवातांनी उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच कोकण, गोंय, मध्य महाराष्ट्र, झारखंड, ओडिशा, गँजेटिक अस्तंत बंगाल, मेघालय आनी उदेंत राजस्थानांत घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आसा. ह्या सप्तकांत उत्तराखंड, उत्तर प्रदेश, अस्तंत राजस्थान, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आनी बिहारांत उटंगराचो पावस पडू येता असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. फुटबॉलांत काल नेपाळांतल्या काठमांडू शारांत जाल्ल्या गट मॅचींत भारतान मॉलदिवसाक 1-0 असो हारोवन सॅफ अंडर-20 चॅम्पियनशिपाच्या सेमीफायनलींत प्रवेश केलो. निमाणे गट बी खेळांत 95 मिनटार मंगलेथोंग किंपगेनाच्या सनसनाटी गोलाक लागून भारताक गुण तालिकेन पयली सुवात मेळ्ळी. आतां आदलो वस्तात भारत सोमारा उपांत्य फेरयेन बंगलादेशा आड खेळटलो. 2 वर्सां आदी भुवनेश्वरांत जाल्ले सॅफ अंडर-20 चॅम्पियनशीप भारतान जिखिल्ली. आंध्र प्रदेशांत अन्नातून विशपादा जाल्ल्याच्या घडणुकेक लागून 70 विद्यार्थ्यांची भलायकी इबाडिल्ल्या संबंधी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग म्हळ्यार एनएचआरसीन राज्याच्या मुखेल सचीव आनी पुलीस महासंचालकांक नोटीस जारी केल्या. मिडिया रिपोर्ट्साची स्वतःहून दखल घेत आयोगान 4 आठवड्यांत सविस्तर अहवाल मागयला. एनएचआरसीन सांगले प्रसार माध्यमांच्या खबराप्रमाण चित्तूर अपोलो भलायकी विद्यापीठान अन्नातून विशपादा जाल्ल्यान 70 विद्यार्थ्यांच्या भलायकेचेर गंभीर परिणाम जाला. ही खबर खरी आसल्यार तर ते पिडीतांच्या मानवी हक्कांचं गंभीर उल्लंघन आसा अशा आयोगान म्हळा. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. युक्रेन रशिया संघर्श सोपोवपाच्या जागतीक राजनैतिक यत्नात भारताचो मुखेल प्रभाव असूंक शकता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या बरोबरच्या द्विपक्षीय उलोवणे उपरांत युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हळा. केंद्रीय घर मंत्री अमित शाह आज रायपुरात नक्सल विरोधी कारवायांचेर अनेक बसकांची येजमानकी चलयतले. शिक्षण मंत्रालयान सगळ्या राज्यांक आनी केंद्रशासित प्रदेशांक शाळा सुरक्षितताय आनी सुरक्षा मार्गदर्शक तत्वां 2021 तालीक लावपाचे निर्देश दिल्यात. भारतीय अन्न सुरक्षा आनी मानक प्राधिकरण एफएसएसएआयन राज्यांत किटकनाशकांचो वापर उणो करपाचेर लक्ष केंद्रीत करपा खातीर आंतर मंत्रालयीन समिती स्थापन करपाची सुचोवणी दिल्या. फुटबॉलांत काठमांडून जावपी सॅफ अंडर-20 चॅम्पियनशिपांत भारतान सेमीफायनलींत पावल घाला.